आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातल्या संघर्ष स्थितीमुळे देशात एलपीजी पुरवठ्याच्या परिणामाबद्दल विरोधकांचा संसदेत गदारोळ। दोन्ही सदनांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीनं वापर करावा असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण। आणि आगामी FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं स्थान निश्चित। पश्चिम आशियातली संघर्ष स्थिती आणि त्यामुळे देशात एलपीजी पुरवठ्यावर झालेला परिणाम या मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। विरोधी पक्षनेता राहुल गांधी जनतेच्या समस्या जाणून घ्यायला नकार देत असल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला। सभागृहात आज दुसऱ्या टप्प्यातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन उत्तर देणार आहेत। भारतीय रेल्वेने वक्तशीर सेवा देण्यात 77% यश मिळवलं असून रेल्वेच्या 24 विभागांमध्ये वक्तशीरपणाचं उद्दिष्ट 90% साध्य झालं आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली। अद्ययावत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून रेल्वेच्या वेळापत्रकातल्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत असं ते म्हणाले। देखभाल दुरुस्तीसाठी जपानी पद्धतीने 26 आठवडे आगाऊ नियोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं।
आज करीब 25,000 गाड्या डेली चलती है रेल्वे के नेटवर्क पे, फिर भी वी आर एबल टू नाउ अचीव 24 डिविजन्स ऐसे हैं जिसमें 90% से अधिक पंक्चुअलिटी आ चुकी है और 43 डिविजन्स है जिसमें 80% से अधिक है, 8 डिविजन्स है जिसमें 95% से अधिक पंक्चुअलिटी आ चुकी है। मदुरई डिविजन, जोधपुर डिविजन, हुबली डिविजन, भावनगर, कोटा, आयजतनगर, रतलाम और अजमेर।
विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। पश्चिम आशियातल्या संघर्ष परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनांची संभाव्य टंचाई लक्षात घेता नागरिकांनी स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं केलं आहे। याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशात सध्या स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून पुरेसा राखीव साठा उपलब्ध आहे। पश्चिम आशियामधल्या वाढत्या तणावाबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून यामुळे जागतिक शांतता आणि सुरक्षेपुढे गंभीर संकट निर्माण झाल्याचा इशारा दिला आहे। या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत। युद्धात गुंतलेल्या सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं आणि चर्चेकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेकिश्मान यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली। पश्चिम आशियातला संघर्ष, वाढता तणाव आणि भारतीय नागरिकांची सुरक्षितता या मुद्द्यांवर चर्चा झाली। वाटाघाटीच्या मार्गानं प्रश्न सोडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मारले गेले असल्याचा दावा इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी केला आहे। इराणचे नवे सर्वोच्च नेते आयातुल्ला मुज्तबा खोमेनी हे रिव्होल्युशनरी गार्डचं बाहुलं असल्याचं म्हणत सार्वजनिक ठिकाणी ते उपस्थित राहू शकत नाही असं नेतान्याहू यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। त्यांनी इराणी नागरिकांना संबोधित करत त्यांना स्वातंत्र्याच्या नव्या मार्गावर पोहोचण्याचा क्षण जवळ आला असल्याचं म्हणत शेवटी ते त्यांच्या हातात असल्याचं देखील नमूद केलं। पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जापेठेत स्थैर्य आणण्यासाठी हाती घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचा भाग म्हणून अमेरिकेनं आपल्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामधून सुमारे 172 दशलक्ष बॅरल्स तेल खुलं करण्याची योजना जाहीर केली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणबरोबर छेडलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली तेल टंचाई दूर करण्यासाठी जगातले 30 देश या योजनेत सहभागी झाले आहेत। या आपत्कालीन उपाययोजनेमुळे जागतिक व्यवस्थेत अंदाजे 40 कोटी बॅरल तेल उपलब्ध होईल। जगाच्या तेल वाहतुकीचा महत्वाचा भाग असलेल्या होमूर समुद्रधुनीतल्या तणावाची मोठी झळ ऊर्जा बाजारपेठेला बसत आहे। दरम्यान रशियाकडून तेल खरेदी करण्याची मुभा अमेरिकेनं भारताला आणि इतर देशांना दिली आहे। भारत आणि अमेरिकेदरम्यान अंमली पदार्थ विरोधी सहकार्य बळकट करण्यासाठी परस्परांबरोबर गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यावर नुकतीच चर्चा झाली। ऑस्ट्रेलियामध्ये व्हिएन्ना इथं आयोजित संयुक्त राष्ट्र अंमली पदार्थ विरोधी आयोगाच्या 69व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी दोन्ही देशांनी एप्रिल 2026 अमेरिका भारत अंमली पदार्थ विरोधी कृती गटाची तिसरी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. तसंच अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात परस्परांच्या अधिकार क्षेत्रांमध्ये जलदगतीनं आणि समांतर तपास करण्यासाठी गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यावर यावेळी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. गुवाहाटी इथं आज ते शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करतील. सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18,640 कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं जमा होणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 4,09,000 कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून हा हप्ता दिल्यावर आतापर्यंतची एकूण रक्कम 4,27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल असंही चौहान यांनी सांगितलं. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 47,800 कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे. मासिक पाळीच्या रजेसंदर्भात राष्ट्रीय धोरण ठरवण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. विविध आस्थापनात काम करणाऱ्या महिला तसंच महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या रजेबाबत देशात समान धोरण करण्याची मागणी शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अशा प्रकारची सक्ती केल्यास महिलांना नोकरी मिळणार नाही तसंच अशा प्रकारची तरतूद केल्यास लिंगभेदावरील रूढींना बळकटी मिळेल असं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. स्वेच्छेनं दिल्या जाणाऱ्या सवलतींचं स्वागत आहे, परंतु त्याला कायद्याची चौकट दिली तर त्याचा दुष्परिणाम महिलांना सोसावा लागेल असंही न्यायालयानं नमूद केलं. हैदराबाद इथं सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवल्यानंतर भारताच्या महिला हॉकी संघानं आगामी FIH महिला हॉकी विश्वचषक 2026 आपलं स्थान निश्चित केलं आहे. नियमानुसार FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या 2 पात्रता फेरी होतात. त्यातील 1 भारतातील हैदराबाद इथं आणि दुसरी चिलीमधील सॅन्टिगियो इथं होतात. यामध्ये 7 संघांची आगामी विश्वचषकासाठी निवड होते. उपांत्य फेरीतील भारताचा सामना आज हैदराबादमध्ये इटलीविरुद्ध होणार असला तरीही भारतानं या विश्वचषक स्पर्धेतील आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. भारत जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानी असून FIH महिला हॉकी विश्वचषकामध्ये सहभागी होण्याची भारताची ही 9वी वेळ आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक ग्रांपी 2026 या स्पर्धेच्या कालच्या 2र्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुमित अंतिल यानं सुवर्ण, पुष्पेंद्र सिंह यानं रौप्य तर पूनम राम यानं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या धावण्याच्या 400 मीटर T13 या प्रकारात भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली. यामध्ये सुबोध कांत यानं सुवर्ण, प्रियांशु कौशिक यानं रौप्य आणि अवनील कुमार यानं कांस्य पदक पटकावलं. तर पुरुषांच्या धावण्याच्या 400 मीटर T46 आणि T47 या प्रकारात भाविक कुमार यानं सुवर्ण तर जसबीर सिंह यानं रौप्य पदक मिळवलं. हवामान. महाराष्ट्रात येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. या काळात दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या संघर्ष स्थितीमुळे देशात LPG पुरवठ्यावरच्या परिणामाबद्दल विरोधकांचा संसदेत गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीने वापर करावा असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण आणि आगामी FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं स्थान निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.